आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर। सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल 2025 लोकसभेत सादर। छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 3 नक्षली ठार। आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन। भारत ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज ओमानची राजधानी मस्कत इथं शिखर परिषदेला संबोधित करत होते। ओमान आणि भारत प्राचीन काळापासून एकमेकांबरोबर व्यापार करत असून अरबी समुद्र दोन्ही देशांना जोडणारा पूल म्हणून काम करतो असं ते यावेळी म्हणाले। दोन्ही देशांची मैत्री आणखी मजबूत होत असून हे नातं विश्वासाच्या पायावर उभं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। दोन्ही देशांमधल्या आर्थिक भागीदारीमुळे व्यापाराला नवी गती मिळेल, गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि प्रत्येक क्षेत्रात संधीची नवी दारं उघडली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वेगानं प्रवास करत आहे, याचा फायदा ओमानलाही होणार आहे असं सांगून प्रधानमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला। आर्थिक धोरणात मूलभूत बदल केल्यामुळे देश प्रगतीपथावर जात असल्याचं त्यांनी नमूद केलं।
जब पॉलिसी क्लॅरिटी आती है तो मॅन्युफॅक्चरिंग को भी नया विश्वास मिळता है। एक तरफ हम पॉलिसी और प्रोसेस रिफॉर्म कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ भारत में मैन्युफैक्चरिंग को बढ़ावा देने के लिए प्रोडक्शन लिंक इंसेंटिव भी दे रहे हैं।
लोकसभेनं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात VBG रामजी विधेयक 2025 आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर केलं। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले की ग्रामीण विकास हा त्यांच्या धोरणाचा गाभा आहे। आधीच्या UPA सरकारनं केवळ 2,13,000 कोटी रुपये खर्च केले होते, मात्र रालोआ सरकारनं 8,53,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं। UPA सरकारच्या काळात 2006 ते 2014 या काळात 1,660 कोटी दिवसांची रोजगार निर्मिती झाली होती, तर NDA सरकारच्या काळात 3,210 कोटी दिवसांचा रोजगार निर्माण झाल्याची माहिती चौहान यांनी लोकसभेत दिली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल 2025 सादर केलं। भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे। हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी यावेळी मांडला। विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनी विधेयक मांडायला विरोध केला होता। आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी देशभरात 440 एकलव्य आदर्श निवासी शाळा कार्यरत असल्याचं आदिवासी कल्याण मंत्री ज्युआल ओराम यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं। सरकारनं 63,000 आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी 89,000 कोटी रुपये खर्चाचं धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलं असून विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या उन्नतीसाठी PM जनमन योजना सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं। हवाई मार्गानं देशात प्रादेशिक दळणवळण वाढवण्यासाठी सुरू केलेल्या उडान योजनेअंतर्गत देशभरात विमानतळांचं जाळं निर्माण झाल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज सांगितलं। ते लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते। याशिवाय आज लोकसभेत नियम 193 अंतर्गत राजधानी दिल्ली परिसरातल्या प्रदूषणावर चर्चा होणारे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा कनिमोळी करुणानिधी आणि बासुरी स्वराज हे सदस्य चर्चेला सुरुवात करतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। छत्तीसगड मधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत आज 3 नक्षली मारले गेले. गोलापल्ली पोलीस ठाणे परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलींमध्ये चकमक सुरू झाली. यात 3 नक्षली ठार झाले. छत्तीसगड राज्यात या वर्षभरात 284 नक्षली चकमकीत मारले गेल्याचं सुरक्षा दलानं म्हटलंय. 2029 सालापर्यंत देशाचं संरक्षण उत्पादन दुप्पट करून ते 3 लाख कोटी रुपयांवर नेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशानं संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली असून ते 1,50,000 कोटी रुपयांवर पोचलंय. त्याचप्रमाणे पुढल्या 4 वर्षात देशाची संरक्षण निर्यात 25,000 कोटी रुपयावरून 50,000 कोटी रुपयांवर नेण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून भारताची भूमिका बळकट होईल असं ते म्हणाले. भारतीय रेल्वेनं लष्करासाठी एक विशेष गाडी चालवून जम्मू इथून काश्मीर खोऱ्यातल्या अनंतनागमध्ये रणगाडे, तोफखाना आणि डोझरचा ताफा यशस्वीपणे पोचवून महत्वाचा टप्पा गाठलाय. उत्तर रेल्वेनं यापूर्वी काश्मीरमधून सफरचंदांची वाहतूक करण्यासाठी कंटेनर आधारित वॅगन आणि सिमेंटचा पुरवठा करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्यात. कोलकाता इथल्या न्यू टाऊन परिसरातल्या एका वस्तीत काल रात्री आग लागली. या दुर्घटनेत जवळजवळ 200 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज उत्तर प्रदेशात नोएडा इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. सुतार यांनी 200 पेक्षा जास्त भव्य पुतळे उभारून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता. 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातल्या गोंडूर या गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं. 1952 ते 1958 या काळात त्यांनी आधी अजंठा वेरूळ इथल्या शिल्पांच्या डागडुजीचं आणि त्यानंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्प बनवण्याचं काम सरकारी नोकरीत राहून केलं. राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातल्या अनेक नेत्यांच्या मूर्ती घडवल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक दिग्गजांच्या शिल्पांची त्यांनी निर्मिती केली. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्प उभी आहेत. शिल्पकलेतल्या योगदानाबद्दल सुतार यांना 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राम सुतार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुतार यांनी त्यांच्या कलाकृतींमधून भारताचा इतिहास, संस्कृती ठसठशीतपणे अभिव्यक्त केल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही राम सुतार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वॅन व्हील भारताच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्ली इथं पोहोचले. ते मुंबईलाही भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भारत नेदरलँड दरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटलंय. सीमा शुल्क हा अमेरिकेच्या आर्थिक धोरणाचा महत्वाचा आधारस्तंभ असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री वर्ष अखेरीनिमित्त केलेल्या भाषणात म्हटलंय. ट्रम्प प्रशासनानं तैवानला 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची शस्त्रास्त्र विकण्याची घोषणाही त्यांनी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल 2025 लोकसभेत सादर. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 3 नक्षली ठार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.